आपल्या सेटिंगला प्रपोज करण्याआधी काय रिझल्ट येणार आहे याचा सुद्धा जर का एक्झिट पोल झाला तर किती भारी होईल. म्हणजे तितकंसं वाईट वाटणार नाही, किंवा जर का एखादी बसणार असेल कानाखाली तर ते सुद्धा आपल्याला कळेल ना आधी. कॉन्फिडेंस अच्छा होता है लेकिन ओवर कॉन्फिडेंस बिल्कुल भी अच्छा नहीं होता है. इसी के बारे में एक जो भविष्यवाणी की थी ना इस लड़की ने, उसकी भविष्यवाणी एकदम करेक्ट निकल चुकी है.
हाय ईशा बोलती है. एकदम मी असं प्रेडिक्ट केलं होतं की माझी फ्रेंड जी आहे ना ती बिलकुलच स्टडी वगैरे करत नव्हती आणि एक्झाम चालू होते आणि ती दिवसात तिने असं म्हटली होती की माझे दोन सब्जेक्ट नाही पण त्यावर कॉन्फिडन्स होती की दोन नाही तिथे चार सब्जेक्ट झालं होतं
अरे बाप रे, म्हणजे ती ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेली.
हो तिचा खूपच ओव्हर कॉन्फिडन्स होता.
अच्छा, मग त्यानंतर अभ्यास वगैरे केला की नाही तिने?
एवढा नाही काटीने केला असेल म्हणून.
अच्छा, सध्या पण एक्झाम सुरू आहेत सगळ्या इंजिनिअरिंग स्टुडंट्सच्या, सो मग आता त्यांना काय सांगशील तू?
त्यांना एवढं सांग की चांगला अभ्यास करा बाबा. इंजिनिअरिंग म्हणजे असं एका झटक्या सब्जेक्ट निघलेले खूप चांगला असतो. लटकतच माणूस.
एक्झॅक्टली, ये एकदम सही बात बताई है इसने की क्या है ना, एक बार अगर आपका सब्जेक्ट अटक गया तो फिर अटक ही गयो रे बाबा असं समजणे का. तुमच्या बाबतीतले असे काय प्रेडिक्शन्स आहेत जे अगदी करेक्ट ठरलेले आहेत? म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस काहीतरी अंदाज बांधलाय की बाबा अशी अशी गोष्ट होणार आहे एखाद्या बाबतीमध्ये आणि ते अगदी बरोबर ठरलंय, असं काही झालंय का तुमच्यासोबत? असेल तर पटकन सांगा, डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.